नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आत्मनिर्भर भारत उबारपाक स्टार्टअपांची महत्वाची भूमिका आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. नवी दिल्लीच्या भारत मंडपात आयज राष्ट्रीय स्टार्टअप दिसा निमतान आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले.
स्टार्टअप इंडिया प्रोग्राम लॉन्च किया, हमने युवाओं को खुला आसमान दिया और आज नतीजा हमारे सामने है. सिर्फ 10 साल में स्टार्टअप इंडिया मिशन एक रिवॉल्यूशन बन चुका है. भारत आज दुनिया का थर्ड लार्जेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम है. 10 साल पहले देश में 500 से भी कम स्टार्टअप थे, आज ये संख्या बढ़कर 2 लाख से ज्यादा है.
मजगती फाटल्या दशकात भारताच्या स्टार्टअप पर्यावरण यंत्रणेन इतिहासिक पावणो हुपला, जो नवनिर्माण लवचिकपण आणि संसारिक मान्यतायेच्या प्रवासाचे प्रतिबिंब आसा असे आज 10व्या राष्ट्रीय स्टार्टअप दिसा निमतान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन आसाम आणि अस्तंत बंगालच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतले. भेटीच्या पहिल्या दिसा ते बोडो समाजाच्या गिरेस्त दायजाची परब मनोवपी बांगुरुंबा इंडू या सांस्कृतिक कार्यावळीत वाटो घेतले. आयतारा प्रधानमंत्री 6,950 कोटी रुपया परस चड मोलाच्या काजीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचो बुनियादी फातर बसयतले. गुवाहाटी, रोहतक आणि दिब्रुगड, लखनौ हांच्या मदीं 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांक ते 5वो बावटो दाखयतले. या नव्या रेल्वे सेवांक लागून ईशान्य आणि उत्तर भारतामदीं संपर्क घटमूट जातलो आणि लोकांक सुरक्षित आणि सोप्या रितीन प्रवास करपाक मेळटलो. फाटल्या 2 दशकात भारत आणि जपान संबंध अर्थिक मळाभायर वचून एक व्यापक आणि रणनितीक भागीदारीत रुपांतरीत झाल्यात असे विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणला. आज नवी दिल्लीत जपानचे विदेश मंत्री तोशिमित्सू मोटेगी वांगडा ताणी उलोप केले.
Economic security today is particularly paramount. I think both our countries attach enormous importance to it. And how to de-risk our own economies and how to de-risk the international economy are both very important. So we will be discussing resilient supply chains, critical minerals, how to address energy, health and maritime security.
नुस्तेमारी आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह आणि इस्रायल भेटेवेळार दुसऱ्या जागतिक दर्या खाद्य सुरक्षा परिषदेत वाटो घेतलो. ह्या वेळार ताणी नुस्तेमारी मळार देशाच्या कामगिरीचेर भर दिलो आणि संसारिक नुस्तेमारी घटमूट करपाक भारताच्या भूमिकेचेर उजवाड घालो. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार बीज कायदो 2026 सुरू करतले अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी दिली.
ट्रेसेबिलिटी का पूरा एक सिस्टम होगा. जो बीज आएंगे वो ये पता चलेगा कि डीलर के पास कहां से आए. एक तो ये होगा कि खराब बीज सिस्टम में आएंगे ही नहीं, और आए तो वो पकड़े जाएंगे और जिसने दिए उसको दंड दिया जा सकेगा. इसकी व्यवस्था की गई है. सीड कंपनी का रजिस्ट्रेशन बाकायदा किया जाएगा. इससे अनाधिकृत रूप से अगर कोई बीज बेचेगा तो वो भी जानकारी तत्काल प्राप्त की जा सकेगी. हाँ, एक बात मैं इसमें कहता हूं कि परंपरागत बीज जो किसान बोता चला आया है पर ये प्रतिबंध लागू नहीं होंगे, क्योंकि किसान आपस में भी बीजों का विनिमय करता है.
मकर संक्रांती हो शेतकऱ्यांचो उत्सव आणि एके तरेन त्यांचे नवे वर्ष ह्याच दिसा सुरू जाता असे घरमंत्री अमित शाह हांणी आज नवी दिल्लीत झाल्या 3र्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सांगले. देशातले लोक दरेका ऋतूत उत्सव मनयतात. ह्या उत्सवातल्यान पुराय समाज एकठांय येवन सामूहिक नजर दवरून मुखार वता असे ताणी सांगले. मुंबई नगरपालिका वेचणुकेत भाजपा शिवसेना युती जैताच्या दिखेन मुखार वरता. 119 जाग्याचेर युती फुडें आसा. भाजपा 88 जाग्याचेर आणि शिवसेना 31 जाग्याचेर फुडें आसा. शिवसेना युबीटी 64 जाग्यांचेर जाल्यार महाराष्ट्र नवनिर्माण सेना फकत 6 जाग्याचेर फुडें आसा. ठाणे नगरपालिकेत शिवसेनेक 24 सुवाती मेळोवन व्हड जैत मेळयले. मजगती भारतीय जनता पक्षान थळाव्या संस्थांच्या वेचणुकेत मेळिल्ल्या जैता खातीर महाराष्ट्रातल्या लोकांचे उपकार मानल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भाजपा आणि एनडीएची लोकप्रियता सतत वाढत आसा असे नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक संबोधित करतना पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला. बायलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट सर्तीत आज सांजे नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीत गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पंगडामधी खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.